ಅಭಿನಂದನ ಶನಿ ದೇವಲ ಅಭಿನಂದನ ಶನಿ ದೇವಲ ಅಜನ ಸುಮಾರ್ಗ ದರ್ಶವಿಲ ಅಭಿನಂದನ ಶನಿ ದೇವಲ ಅಜನ ಸುಮಾರ್ಗ ದರ್ಶವಿಲ ಸತ್ಯ ಅಸತ್ಯತ ಪರಿಣಾಮ ಪರಿಸರಾತ ದರ್ಶವಿಲ ದುಸರೆ ಬಂಧನ ಹತ ಜೋಡುನಿ ಉದಾಸಿ ಮಹಾರಾಜಾಲ ದುಸರೆ ಬಂಧನ ಹತ ಜೋಡುನಿ ಉದಾಸಿ ಮಹಾರಾಜಾಲ ಅಹರ್ನಿಶ ಸೇವಕರು ನಿಜಾನೆ ಮಹತ್ವದ ವಿಲೆ ಜಗಾಲ ಜೀ ಜಿ ಮಹತ್ವದ ವಿಲೆ ಜಗಾಲ ಜೀ 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 ಹಾ ಘೋಳಿಗಾವಜವಳ ನಗರ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ ಪನಸತೀರಿ ಶಿಣಪುರ ಅವಾರಾತ ಘೋಳಿಗಾವಜವಳ ನಗರ ಜಿಲ್ಲ್ಯಾತ ಪನಸತೀರಿ ಶಿಣಪುರ ಅವಾರಾತ ಗ್ರಾಮ ದೇವತಾ ಲಕ್ಷ್ಮೀ ಆಯಿಚ ಸಮವೇತ ದತ್ತ ಪ್ರಭುಚ ಸಾನ್ನಿಧ್ಯಾತ ಹರ ವರ್ಷ ಪಸುನ್ ಉಬೆ ಅಹೇತೌ ನಾತ
ಫಾರ್ ಪುರಾತನ ಕಾಳಾಚಿ ಗೋಷ್ಟ ಆಸೆ फार पुरातन काळाची गोष्ट असे शिंगणापूर भागात मुसळधार वृष्टी झाली असे शिंगणापूर भागात मुसळधार वृष्टी झाली असे आणि वृष्टीमुळे पानस नाल्यास महापूर आला असे
वृष्टीमुळे पानस नाल्यास महापूर आला असे जी महापूर आला असे जी 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 हा महापुरामध्ये वाहून आली शिळा अन अडकली ये कथा ती शिळा महापुरामध्ये वाहून आली शिळा अन अडकली ये कथा ती शिळा गुराकी मुलांच्या दृष्टीस पडली ती शिळा जी जी पडली ती शिळा जी 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 हा राखी मुलांनी डबचले शिळेस रुधिर श्राव झाला त्या शिळेस गुराखी मुलांनी डबचले शिळेस रुधिर श्राव झाला त्या शिळेस भयभीत होऊन मुले पळाली गावात जी जी पळाली गावात जी 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 हा
घडलेली हकीकत मुलांनी घरी सांगितली घडलेली हकीकत मुलांनी घरी सांगितली आणि ती शिळा पाण्यासाठी झुंबड सर्व गावकऱ्यांची उडाली अरे ती शिळा पाण्यासाठी झुंबड उडाली घडलेली हकीकत मुलांनी जेव्हा घरी सांगितली
रुधिर श्राव पाहून सर्वांना आश्चर्य झाले जी जी आश्चर्य झाले जी 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 हो एके दिवशी मध्यरात्रीला एके दिवशी मध्यरात्रीला दृष्टांत घडला एका भक्ताला मी शनिदेव आलो स्थानाला दृष्टांत घडला एका भक्ताला मी शनिदेव आलो स्थानाला दृष्टांत घडला एका भक्ताला भक्तिभावाने प्राण प्रतिष्ठा कराया स्थानाला जी जी कराया स्थानाला जी 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 होय
दृष्टांताप्रमाणे ग्रामस्थ गेले दृष्टांताप्रमाणे ग्रामस्थ गेले मूर्ती आणण्यास प्रयत्न केले पण मूर्ती जागची नाही हल्ली अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न करून पाहिले मूर्ती हलवण्यासाठी पण मूर्ती जागची तसुभर देखील नाही हल्ली आणि मग निराश होऊन ग्रामस्थ मागे फिरले
निराश होऊन ग्रामस्थ मागे फिरले जी जी मागे फिरले जी 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 होय दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीला दृष्टांत झाला त्याच भक्ताला दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीला दृष्टांत झाला त्याच भक्ताला सखे मामा बाचानी घेऊन जावे मला घेऊन जावे मला सखे मामा बाचानी घेऊन जावे मला मामा बाचानी आणून स्थापना केली स्थानाला जी जी केली स्थानाला जी 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 हो दृष्टांत झालेल्याने प्रयत्न केला मूर्ती खाजगी ठिकाणी नेण्याला दृष्टांत झालेल्याने प्रयत्न केला मूर्ती खाजगी ठिकाणी नेण्याला मूर्ती स्थाना पुढे नाही हल्ले मूर्ती स्थाना पुढे नाही हल्ले म्हणून स्थापना या ठाई केली जी 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 ठाईया केली जी 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 हो
अनेकांनी प्रयत्न केले अनेकांनी प्रयत्न केले पण मंदिर यशस्वी नाही झाले अनेकांनी प्रयत्न करून सुद्धा मंदिर यशस्वी नाही झाले आणि मग ते भाविका दृष्टांतामध्ये सांगितले साक्षात शनिदेवांनी की अरे मंदिर उभारू नका माझं मंदिर उभारू नका मग ग्रामस्थानी मंदिराचा प्रयत्न नाही केला ग्रामस्थानी मंदिराचा प्रयत्न नाही केला आणि समोर मठ उभारून त्याच्यावरच समाधान मानले
समोर मठ उभारून समाधान मानले जी जी समाधान मानले जी 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 होय
आहे मूर्ती चौथऱ्यावर तिच्यावर नाही मंदिर मूर्ती चौथऱ्यावर आहे पण त्याच्यावर मंदिर नाही हे जगामधलं मला वाटतं हे विरळा स्थान आहे की ज्या स्थानामध्ये मूर्ती आहे परंतु मंदिर नाही आहे मूर्ती चौथऱ्यावर पण तिच्यावर नाही मंदिर स्त्रिया नाही जात चौथऱ्यावर आणि आणखीन विशेष म्हणजे येथील घरांना नाही द्वार
ये एक आहे आश्चर्य जगातील थोर जी 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 जगातील थोर जी जी जगातील थोर जी